नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज देहरादूनांत राष्ट्रपती निकेतन आनी राष्ट्रपती उद्यानाचें उक्तावण केलें. तशेंच राष्ट्रपती निकेतनांतल्या जायत्या उदरगत प्रकल्पांचेंय तांणी उक्तावण केलें. राष्ट्रपती निकेतन आनी उद्यान 24 तारखे सावन लोकां खातीर उक्तें जातलें. उपरांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी देहरादूनांतल्या राष्ट्रीय दिश्टी दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेच्या विद्यार्थ्यांक मार्गदर्शन करतना सांगले.
दिव्यांगजनों के जीवन के हर क्षेत्र में प्रोत्साहित करने के प्रयास समाज द्वारा अवश्य किए जाने चाहिए. आज का युग विज्ञान और तकनीकी का युग है. उन्नत तकनीकी की सहायता से दिव्यांगजन भी मुख्य धारा में अपने योगदान देने में सक्षम हो सकते. मुझे ये जानकर प्रसन्नता हुई है कि इस संस्थान द्वारा समावेशी शिक्षा प्रणाली एवं नवीनतम तकनीकी संसाधनों के माध्यम से विद्यार्थियों के सर्वांगीण विकास पर विशेष बल दिया जा रहा है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओडिशाच्या भुवनेश्वरात पावले. भाजपाच्या फुडारपणाखाला राज्य सरकाराचे 1 वर्ष पुराय जावपा खातीर भुवनेश्वरात आयोजित केल्या खाशेल्या कार्यावळीत ते हाजीर आशिल्ले. तशेंच तांणी ओडिशांत 18,600 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें आनी बुन्यादी फातर घालो. ताचे पयलीं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्हिडियो कॉन्फरन्सिंगा वरवीं बिहारांत 5,900 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण केलें आनी कांय प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालो. हातूंत शार उदरगत, सांडपाणी प्रकल्प, प्रधानमंत्री आवास येवजण, रेल्वे आनी वीज मळावेल्या प्रकल्पांचो आस्पाव आसा. हे वेळार उलयतना तांणी सांगले,
इस मंच से हजारों करोड़ रुपए की योजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है. विकास की ये सारी परियोजनाएं बिहार को उज्जवल भविष्य की तरफ ले जाएगी, समृद्ध बिहार बनाएगी.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सध्या रशियेतल्या सेंट पीटर्सबर्ग शहरात चालू आशिल्ल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचा खातीर रशिया भेटेर आसात. तांणी आयज सौदी अरेबियाचे येरादारी मंत्री सालेह अल जसर वांगडा द्विपक्षीय उलोवणी केली. तशेंच रेल्वे मंत्री वैष्णव हांणी रशियन रेल्वेचे मुखेल कार्यकारी अधिकारी ओलेग बेलेझेरोव वांगडा बसका घेतली. हे वेळार उलयतना तांणी सांगले,
We are trying to harness the power of this new technology in our society. We think that we should democratize technology. The startup ecosystem that we have developed over the last decade, they should get the best of the resources which are available to the researchers and startups anywhere in the world. That's one fundamental way we are thinking.
भारत बेगीनूच संसारीक नवनिर्माणाचे केंद्र जातलो असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी म्हणा. फुडल्या 15 वर्सांत भारत इनोव्हेशन इकोसिस्टमांत व्हड प्रमाणांत गुंतवणूक करतलो अशें लंडनांत जाल्ल्या फ्युचर फ्रंटियर्स फोरमांत तांणी सांगले. लंडनांतल्या सायन्स म्युझियम गटाचे संचालक सर इयन ब्लॅचफोर्ड वांगडा संवाद साधताना तांणी म्हणा,
With the innovation that you already have done on it, and therefore these agreements will help us grow as an economy, help our innovation ecosystem get the right equipment, the right enabling environment, and our effort is collaborate, co-create, cooperate, co-design. Let's work together as friends and allies of the democratic world.
संयुक्त राष्ट्रा आयज आंतरराष्ट्रीय सहकार्याचे वर्ष मनयतात, तरी भारतात जागतिक कल्याणाची भावना हजारांनी वर्सां सावन अस्तित्वात आसा असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्सा निमतान आयज मुंबईत आयोजित केल्ल्या राष्ट्रीय परिषदेत ते उलयताले. फाटल्या वर्सांत भारतात माल येरादारीच्या खर्चाची टक्केवारी उणी जाल्या, जी आनीक उणी जावन सुमार 9% पावतली अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी आकाशवाणीक दिल्ल्या खाशेल्या मुलाखतींत सांगला. संस्कृती मंत्रालय देशांतल्या 100 पर्यटन थळांचेर फाल्यां 11 आंतरराष्ट्रीय योग दीस मनयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयुष मंत्रालयान विशाखापट्टणमांत आयोजीत केल्ल्या मुखेल कार्यावळींत वांटेकार जातले. एअर इंडियान तंत्रीक आनी देखरेखीच्या कारणाक लागून जायती आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगीत करपाचो निर्णय घेतला. उड्डाणा पयली सुरक्षितेची अतिरिक्त जतनाय तशेंच मध्य उदेंत हवाई शिमो बंद आशिल्ल्यान बोईंग 787 आनी 777 विमानांतल्या विमानांची संख्या उणी करपाचो निर्णय घेतला अशें एअर इंडियान निवेदनांत म्हणला. भारतीय हवामान खात्यान ह्या म्हयन्याच्या 25 तारखे मेरेन वायव्य आनी मध्य भारतांतल्या कांय वाठारांनी वादळी पावस पडपाचो अदमास उक्तायला. नैऋत्य मौसमी पाऊस वायव्य आणि मध्य भारताच्या काय वाटारांनी पुढे सरला असे हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनामणी हांनी सांगला. हॉकी इंडिया मास्टर्स कप सर्तीत बायलांच्या पूल ए हॉकी खेळात हिमाचल पंगडान केरळ पंगडाक 4-1 असे जैत जोडले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.